नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. राज्यघटना निर्मात्यांना अभिमान वाटेल असा भारत घडवण्यासाठी देशवासियांनी कार्यरत राहावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीवरील आपल्या मन की बात कार्यक्रमाच्या 118 भागातून त्यांनी आज सकाळी संवाद साधला, त्यावेळी मोदी बोलत होते. पुढील रविवारी 26 जानेवारीला असलेल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व देशवासियांना मोदी यांनी शुभेच्छा दिल्या. राज्यघटनेच्या अंमलबजावणीस 75 वर्ष पूर्ण होत असून आपल्याला राज्यघटना देणाऱ्यांचे विचार शब्द हा आपला सर्वात मोठा वारसा असल्याचं ते म्हणाले. राज्यघटना सभेतील काही नेत्यांच्या मूळ आवाजातील ध्वनिफीत पंतप्रधानांनी ऐकवली. राज्यघटना सभा एकसंध एकमताची सामान्य हितासाठी एकत्र काम करणारी असण्याबाबत डॉ बाबासाहेब आंबेडकर आग्रही होते असं मोदी म्हणाले. 25 जानेवारी रोजी असलेल्या राष्ट्रीय मतदार दिनाबाबत बोलताना पंतप्रधानांनी राज्यघटनेमध्ये निवडणूक आयोग आणि लोकशाहीत लोकांच्या सहभागाला खूप महत्वाचं स्थान असल्याचं सांगितलं. भारताच्या अंतराळ क्षेत्रातील ऐतिहासिक कामगिरीद्वारे आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं होणारी वाटचाल अभिमानास्पद असल्याचं सांगताना शास्त्रज्ञांनी उपग्रहांची अंतराळात जोडणीद्वारे अंतराळ स्थानकांसह तिथल्या मोहिमांसाठीचं अवगत केलेलं तंत्रज्ञान महत्वाचं आहे असं त्यांनी नमूद केलं. एकंदर ही कामगिरी म्हणजे आव्हानांवर उपायासाठी भारतातील शास्त्रज्ञ नवोन्मेषक किती दूरदर्शी असल्याचा पुरावा असल्याचं मोदींनी नमूद केलं. समर्पणासह उत्साहामुळे नाविन्य सर्जनशीलता आणि यशाचा मार्ग सापडतो असं सांगून महाराष्ट्रातील वाशिमसह देशाच्या विविध ठिकाणची छोटी शहरं नवोद्योग अर्थात स्टार्टअपची केंद्र बनत असल्याचं ते म्हणाले. याद्वारे तरुण मित्र पारंपरिकतेतून अधिक पुढचा विचार करत यश मिळवत असल्याचं मोदी म्हणाले. प्रयागराजमधील महाकुंभ मेळा हा हजारो वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेत अविस्मरणीय गर्दी मनोहारी दृश्य आणि समानता सौहार्दाचा एक अनन्यसाधारण संगम असून त्याची लोकप्रियता भारतीयांसाठी अभिमानास्पद असल्याचं ते म्हणाले. परंपरा भारताला एका सूत्रात बांधतात हे कुंभमेळ्याचा उत्सव सांगतो. उत्तरेपासून दक्षिणेकडे श्रद्धांचं पालन करण्याचे मार्ग सारखेच असून प्रयागराजसह उज्जैन नाशिक हरिद्वार इथं कुंभमेळा होतो, त्याचप्रमाणे दक्षिणेत गोदावरी कृष्णा नर्मदा कावेरी नद्यांच्या काठावर पुष्करम होतो असं त्यांनी नमूद केलं. कुंभमेळ्यातील तरुणांच्या सहभागाबाबत बोलताना तरुण पिढी आपल्या संस्कृतीशी अभिमानानं जोडली गेल्यास तिची मूळ आणखी मजबूत होत असल्यानं तिची भविष्यातील उज्ज्वलताही सुनिश्चित होते असं पंतप्रधान म्हणाले. आपले सण परंपरा आध्यात्मिक सामाजिक सांस्कृतिक आणि आर्थिक पैलूला बळकटी देत असल्याचं सांगून विकासाच्या मार्गावर चालताना आपला वारसा जपत त्यातून प्रेरणाही घ्यायची असल्याचं मोदींनी सांगितलं. 23 जानेवारीला असलेल्या थोर स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिवस चा उल्लेख करताना मोदी यांनी बोस यांचं नभोवाणीशी असलेलं नातं आणि आझाद हिंद रेडिओबाबत आपले विचार मांडले. स्वित्झर्लंडमधील दावोस इथं जागतिक आर्थिक मंचाच्या गुंतवणूक परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी मध्यरात्री रवाना झाले. आजपासून येत्या 24 तारखेपर्यंत ही परिषद होत आहे. मुख्यमंत्री या दौऱ्यात अनेक जागतिक नेत्यांच्याही भेटी घेणार आहेत. डेटा सेंटर वाहन उद्योग सेमीकंडक्टर ईव्ही इलेक्ट्रॉनिक्स लोखंड अन्न प्रक्रिया वस्त्रोद्योग औषधी आणि पायाभूत सुविधा इत्यादी क्षेत्रात मोठ्या संख्येनं सामंजस्य करार या दौऱ्यात होणार आहेत. बीड तालुक्यातल्या घोडका राजुरी गावाजवळ आज सकाळी एसटी बसची धडक लागून 3 युवकांचा मृत्यू झाला. बीडहून परभणीकडे जाणाऱ्या या बसनं पोलीस भरतीसाठी धावण्याचा सराव करणाऱ्यांना धडक दिली, त्यात दोघांचा अपघातस्थळीच मृत्यू झाला तर अन्य एका गंभीर जखमीचा बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मृत घोडका राजुरीचे रहिवासी आहेत. अपघातानंतर संतप्त जमावानं बस पेटवून दिली. पोलिसांनी बस चालकाला अटक केली आहे. लातूर जिल्ह्यात उदगीर इथं अनेक कावळे एव्हियन इन्फ्लुएन्झा H5N1 विषाणूजन्य रोगामुळे मृत झाल्याचं तपासणीत आढळलं आहे. यामुळे उदगीर शहरातल्या महात्मा गांधी उद्यान, हुतात्मा स्मारक, नगर परिषद वाचनालय, पाण्याची टाकी आदी परिसर अलर्ट झोन सावधानता क्षेत्र म्हणून जाहीर झाला आहे. शहरातल्या बाधित परिसराचं निर्जंतुकीकरण केलं जाणार आहे. तसंच प्रभावित क्षेत्राच्या 10 किलोमीटर परिसरातल्या कुक्कुट पक्ष्यांच्या सर्वेक्षणातून नमुने तपासणीसाठी पाठवण्याचे आदेश लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी दिले आहेत. बीड जिल्ह्यातील मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी रोज नवी माहिती समोर येत असून यातील आर्थिक बाबींचा तपास होत नाही असं सांगताना दानवे यांनी राज्य सरकारवर टीका केली. या घटनेच्या निषेधार्थ आज छत्रपती संभाजीनगर इथल्या क्रांती चौकातून मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत अंबादास दानवे बोलत होते. हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यात कुरुंदा इथं परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेतील तिजोरीची काल मध्यरात्री चोरी झाली. या तिजोरीत सुमारे 7 लाख रुपये रक्कम असल्याचं बँकेतर्फे सांगण्यात आलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.
Thank you.